السلام عليكم ورحمة الله وبركاته. نحمد ونصلي على رسوله الكريم، أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. رب زدنا علما، اللهم فقهنا في الدين، اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا طيبا وعملا متقبلا. اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه، وأرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه. ربي أدخلني مدخل صدق، وأخرجني مخرج صدق، واجعل لي من لدنك سلطانا نصيرا. آمين يا رب العالمين. اجو سانگندا سي سورة يونس جي آيت نمبر 31 کان وٺي آيت نمبر 70 تائين، 31 through 37 ان شاء الله تعالى. سبق کي شروع تا ڪيو سورة يونس آيت نمبر 31. أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. قل چو من يرزقكم من السماء والأرض، كيرا رزق ديندوا تهان كي آسمان ما أي زمين مو. اور اہلے مکہ جے کے ہندایا اوئی اللہ تعالیٰ کے تا سمجھدا تا خالقا رازقا رب جے رب جن کے تا مندا ہویا، پر ان جو کم یہ ہوندو جو عبادت میں رب سان بیا شریک کندا ہویا. हाणे हिते मुशरिकनि जो अखियूं खोलण लाइ हुनखां कुझु सवालात जेके आहिनि सवाल क़ाइमु था कया वञनि. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताबु करे फ़रमायो त वञे, अलाह सुभान व ताला फ़रमाए थो हिन माण्हुनि खे चओ आसमान ज़मीन में तव्हांखे केरु रिज़िक ॾींदो आहे. आसमान ऐं बारिश जी शकल में ज़मीन में जेके नबातात फुटनि थियूं. अमयम लिकुस समअ वल अबसार, या केरु मालिक आहे कन ऐं अखियुनि जो, यानी त केरु समात ऐं बसारत ते इख़्तियार रखे थो. ॾिसण ऐं ॿुधण जी ताक़त मन रब ॾिनी आहे. जेकॾहिं उहो चाहे त अंधो ठाहे छॾे, ॿोड़ो ठाहे छॾे, पैदा करण वारो उहो आहे, उज़वा ॾियण वारो उहो आहे. जेकॾहिं उहो रब इन कुवत खे खसे त उनखे को उन माण्हू खे वापसि नथो करे सघे. जेकॾहिं इंसान जी समात हली थी वञे, बसारत हली थी वञे, त अलाह सुभान व ताला खां सवाइ केरु नथो उनखे ठाहे सघे. केर इंसान दुनिया जी का बि मखलूक उनखे उहा समात या बसारत उन माण्हू खे नथी ॾेई सघे अलाह ताला खां अलावा. वमई युख़रिजुल हई मिनल मईत, वई युख़रिजुल मईत मिनल हई, ऐं केरु आहे कढंदो आहे ज़िंदा मां मुर्दा, ऐं कढंदो आहे मुर्दा मो ज़िंदा. त हुन रब जी कुदरत ऐं अज़मत खे ॾिसो त मुर्दे मां ज़िंदा खे पैदा कंदा, ज़िंदा मां मुर्दे खे कढंदो आहे. रब ई आहे जेको पैदाश जी इब्तिदा करे थो, पोइ इंसान दुनिया मां हली वञे थो, पर रब ई आहे उनखे ॿीहर ज़िंदा कंदो. उहो रब ई आहे जेको मुर्दा चीज़ मां ज़िंदा खे पैदा कंदो आहे, जीअं मिटी मां गाहु निकिरंदो आहे, वण निकिरंदा आहिनि, या नुतफ़ो आहे त उन मां इंसान थो निकिरे, या जानवर था पैदा थियनि, या पखी था पैदा थियनि, वरी ज़िंदा मां मुर्दा खे पैदा कंदा, जीअं इंसान ऐं जानवरनि मां नुतफ़ो हिकिड़ो बेजान आहे. वमई युद्ध बिरुल अम्र, केरु तदबीर कंदो आहे कम जी, उहो रब ई आहे जेको काइनात जे कमनि जी तदबीर कंदो आहे. फस यकूलून अलाह, त अन करीब उहे चवंदा अलाह. फ़क़ुल अफ़लात तकून, त चई चओ छा पोइ तव्हां नथा ॾिजो, माना त चओ उन्हनि खे त तव्हां उन अलाह खां ॾिजो नथा. उहो ई रब ई आहे जेको आसमानो पाणी लाहे थो, उन पाणीअ आसमानी बारिश पाणीअ खे ज़मीन ते पवे थो, ज़मीन खे फाड़े करे उन बाग था निकिरनि, उन मां दाणा था निकिरनि, उन मां मेवा था निकिरनि. उहो ई समात ॾिए थो, उहो ई बसारत ॾिए थो, उहो ई ज़िंदा खे मुर्दा मां ऐं मुर्दा खे ज़िंदा मां कढे थो, जेको सही काइनात जो इंतिज़ाम संभाले वेठो आहे. त अलाह सुभान व ताला फ़रमाए थो त उहो चवंदा त अल्लाह, माना उहो अलाह ताला जे रब ते, रज़ाक ते, ख़ालिक ते खे हुजण खे मंदा हुया. छा ॿुधायोमांव त शिरक कंदा हुआ रब सां, ॿिया शरीक कंदा हुया. हाणे हिते अचे थो छा भला तव्हां ढिजो नथा, त चए नबी तव्हां चई ॾियो त छा तव्हां ढिजो नथा उन रब खां, ढिजो नथा त रब खे मञण जे बावजूद रब सां तव्हां शिरक था कयो. रब थोरो बि शिरक क़बूल न कंदो अथव, रब थोरो बि इबादत में थोरो बि शिरक. असां कॾहिं बि कंहिं खाधे में भले केतिरे बि खोड़ खाधो हुजे, जेकॾहिं उन में हिकु ड्राप बि गंदगी जो पयल आहे, त असां कॾहिं हुनखे खाइणु क़बूल न कंदासीं, छो त हमेशह इहो हूंदो अथनि भई भले थोरो ई पर गंदु पयल आहे, तव्हांजी कॾहिं दिलि न चवंदी त हुन शइ खे हुन खाधे खे असां खाऊं। असां कीअं था सोचूं, इहो सोचे बि सम्झूं था त इहो ख़ालिक काइनात आहे, मालिक जेको ई जहान खे हलाइण वारो आहे, उहो शिरक में शिरक क़बूल कंदो, उहो रब चाहींदो त ठीकु आहे ॿियनि खे बि मुंहिंजी इबादत कयो, इबादत कयो था हल ठीकु आहे ॿियनि खे मञो अथव त उहो बि दुआई क़बूल करे, तूं का ॻाल्हि कोन्हे। न ईअं न आहे, असां हिकिड़ी मखलूक आहे, असांजी का हैसियत कोन्हे, असांजे मालिक मखलूक असां थी करे असां क़बूल नथा कयूं, असां कीअं एक्सपेक्ट था कयूं असांजो मालिक क़बूल कंदो। पोइ जॾहिं इंसानु चए थो न त हे फलाणे जे ज़रिए मिलियो आहे, फलाणे जे दुआयूं कयुमि, फलाणे मज़ार ते पीर ते वञी करे उन जे करे मिलियो आहे, फलाणे पीर मूंखे ॾिनो आहे, त शिरक जेको आहे न इहो न आहे सिर्फ़ु त बुतनि जे अॻितो बीह करे माण्हू इबादत करे थो त शिरक थो थी वञे। शिरक इहो बि आहे त अलाह जेकॾहिं असां हिन टाइम में ॾिसूं था हिनखे, हे त कुरेश मक्का जो असां पढ़ूं था त उहो बुतनि जी इबादत कंदा हुया, पर असां पाण खे ॾिसूं त हिन ज़माने में छा आहे, जेकॾहिं असां चऊं था त रब हिकु आहे, रब हिकु मालिक आहे, रब सां को शरीक न आहे, जॾहिं असां चऊं था ला इलाह इल्लल्लाह वाहदहु ला शरीक लह, जॾहिं असां हीअ चऊं था त रब हिकिड़ो आहे, हुन सां को शरीक कोन्हे, असांजी ज़बान सां इहो इहे लफ़्ज़ इहे कलमात अदा कयूं था, असांजी दिलि केतिरो यकीन थी रखे त आहे रब ई आहे, ॾियण वारो उहो आहे, अता करण वारो उहो आहे, उन उहो आहे जंहिंजे लाइ इबादत कई वेंदी, उहो आहे जेको घुरियो वेंदो, उहो आहे जेको अता कंदो, उहो आहे जेको ॿुधे थो। अचे थो फला ततकून, त इहे न बि हुननि खे चओ त पोइ जेको शिरक खां पाण खे बचाए छो नथा, उन खां परहेज़ छो नथा कयो, यानी त जेका बेताक़त आहे आजिस मखलूक खे अलाह जेको आहे अलाह सुबहानो ताला जेको क़ादिर आहे उन सां गॾु तव्हां इबादत में शरीक कयो था, तव्हां ॾिजो नथा, अलाह ताला अज़ाब ख़ौफ़ तव्हांखे नथो अचे। फ़ज़ालिकुम अल्लाहु रब्बुकुम अलहक़, त इहो आहे तव्हांजो अल्लाह तव्हांजो रब सचो। फ़माज़ा बाद अलहक़ इल्ला ज़लाल, पोइ सच खां पोइ गुमराई खां सवाइ छा आहे। फ़अन्ना तुसरफ़ून, पोइ काॾे फेराया वञो था, त जॾहिं हक़ु साबित थी वियो आहे उन खां पोइ उनखे तस्लीम न कयो वञे, उनखे न मञियो वञे, त इंसान जी गुमराई में को शक ई कोन्हे, त हक़ु हिकु आहे, उन खां सभु कुझु उन खां सवाइ सभु कुझु बातिल आहे, त हिकिड़ो साम्हूं ॾिसे थो इंसानु हक़ु ऐं सचु ॾिसे थो, पर ॾिसी करे असल खां भटकी वञे, पाण खे भटकाए छॾे, भटकी कीअं थो वञे, जॾहिं इबादत में ॿिया शरीक ठाहे थो। ऐं जीअं अक्सर तव्हांखे चवंदी आहियां, जेको मूंखे पंहिंजे लाइ बि हूंदो आहे यादगीरो, त ॾिसो असां क़ुर करीम पढ़ूं था त असां ई सोचूं न त हा कुरेश मक्का हूंदा, बुत हूंदा, उन्हनि जा हे हूंदा, असां त नथा कयूं न, असां पंहिंजी ज़िंदगी में ॾिसूं त मुंहिंजी ज़िंदगी में अहमियत कंहिंजी वधीक आहे, मां प्रायोरिटी कंहिंखे थी ॾियां, कंहिंजे लाइ मां ख़र्चु वधीक थी कयां, कंहिंखे वक़्तु मां वधीक थी ॾियां, कंहिंखे राज़ी करण जे लाइ मुंहिंजी ज़िंदगी सही ज़िंदगी मुंहिंजी उन राज़ी करण जी कोशिशि में लॻी पई हूंदी आहे, त असांखे पंहिंजो पाण सवाल मिलंदो, छो त सिर्फ़ु उहो न हूंदो आहे त लिप सर्विस न हूंदी आहे, अलाह ताला खे मञूं था, उन खां सवाइ बाद जेको लाइक़ु कोन्हे, पर असां उन ते उनखे अमल में केतिरो था आणियूं, कॾहिं उहो चई करे चऊं था त हा ठीकु आहे अलाह ताला खां सवाइ कोई इबादत लाइक़ु कोन्हे, पर मुंहिंजो वक़्तु ॿिए कंहिंजे लाइ आहे, मुंहिंजो माल ॿिए कंहिंजे लाइ आहे, असांखे पाण खे ॾिसणो आहे त असांजी ज़िंदगी में कंहिंजी अहमियत वधीक आहे, मां किथे पंहिंजो माल ख़ुशीअ सां ख़र्चु कयां थी, पोइ केतिरा बि पैसा हुजनि मूंखे परवाह नथी थिए, पर जॾहिं मां रब जे रस्ते में ॾियां थी त मां हर वक़्तु सोचां थी थिए एतिरो ॾियां वधीक न ॾियां, बाक़ी पंहिंजी ख़्वाहिशनि ते ऐं पंहिंजी औलाद जी ख़्वाहिशनि ते ख़र्चु करण मूंखे परवाह बि नथी थिए, मां लख ख़र्च थी करे छॾियां, रब जे रस्ते में मूंखे 100 रुपयो ॾियण में ॾाढी तकलीफ़ थी थिए, त असां सोचूं त मुंहिंजी ज़िंदगी में अहमियत कंहिंखे आहे, कंहिंखे मां फोकियत वधीक थी ॾियां, असां जॾहिं पाण खां पाण सुवालु कंदासीं न पाण ई असांखे जवाबु मिली वेंदो, मुंहिंजो माल काॾे थो ख़र्चु थिए, मुंहिंजो टाइम काॾे थो वञे, मूंखे कंहिंखे मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां उहे ख़ुशि हुजनि, रब जे लाइ हूंदो आहे मुंहिंजो रब मूं राज़ी रहे त हूंदो आहे त घर में औलाद उहा राज़ी रहे, फैमिली मेम्बर्स उहे राज़ी रहनि, मुड़ुस लाइ ज़ाल या ज़ाल लाइ मुड़ुस आहे उहो राज़ी रहे, ॿी का परवाह कोन्हे। كذلك حقت كلمة ربك على الذين فسقوا أنهم لا يؤمنون, اڑی طرح تجھے رب جی گال ان مان تے پوری تھی چکی آہے, کیڑن مان تے على الذين فسقوا جن نافرمانی کی, انهم لا يؤمنون تو اوہے ایمان نہ آنی دا, فاسق fisk ya fasik diye konu da ne o dua diye limits cross karan var onu dua diye çedi hadu par karan var onu dua वो हिकरो हुंदा ना हिकरी रेड लाइन हुंदी आ खबर आ तमा के हिना के क्रॉस ना करनो पर जेको इंसान पानी ख्वाहिशन जे कढ हुंदो आ उनके परवाह ना हुंदे ते रेड लाइन आ हे मा के क्रॉस ना करनी समझो ता ता करे पाए बारन के खेडने लाय घर में पधर में या हवेली में बारन के खेडने लाय छड़दायो पुन के चिंदा तो घर को बाहर कदम ना रख जो हमेशा ही बारन के नंढर मार के छै में दवा ना बाहर नवे जो उन ते नजर रख रखता हूं त हिकिड़ो इहा शइ हूंदी आहे त हिननि खे ॿाहिरि क़दम न आहे रखिणो या रेड लाइन ॿुधाईमांव त हे हे लिमिट आहे हे मूंखे शइ क्रॉस नाहे करणी हिन खां अॻिते नाहे वधिणो त हूंदो फासिक जेको परवाह बि न हूंदी आहे पंहिंजे ख़्वाहिशनि जो जीअं चइबो आहे न बंदो आहे जेका मुंहिंजी दिलि चई मां कयां जेका मां चाहियां थी मां कयां मूंखे केरु न चवे त मां छा खावां छा पायां छा ॻाल्हायां केॾी महिल सुम्हां केॾी महिल उथां मुंहिंजी मुंहिंजो जेको जॾहिं मुंहिंजी दिलि चए मां उथंदमि जॾहिं मुंहिंजी दिलि चए मां सुम्हंदमि जॾहिं छा मुंहिंजी दिलि चए मां खाईंदमि परवान आहे हलाल आहे हराम आहे डज़न मैरर उहो हूंदो अथव ख़्वाहिशनि जो बंदो हिते अलाह सुभान व ताला फ़रमाए थो त अहिड़ी तरह तुंहिंजे रब जी ॻाल्हि उन माण्हू ते पूरी थी चुकी आहे जिन नाफ़रमानी कई फिस्क कयूं जिन लिमिट्स क्रॉस करे विया त हीअ शइ मुंहिंजी दिलि चए थी मूंखे परवाह न आहे त इहो हलाल आहे या हराम आहे मूंखे नी परवाह कोन्हे एज़ लॉन्ग एज़ मां कयां त अहिड़नि माण्हुनि खां हिदायत जी तौफ़ीक़ बि खसिजी वेंदी आहे रब करीम ईमान हिदायत जी रस्तो उन्हनि माण्हुनि लाइ खोलंदो आहे जेके पंहिंजी अक़ल ऐं दिलि जी सलाहियतुनि सां उनखे उन मां फ़ाइदो वठंदा आहिनि जेके माण्हू अक़ल ऐं फितरत खे उछले करे पंहिंजी ख़्वाहिशनि जे पोइतो लॻंदा आहिनि न पोइ ख़्वाहिशनि जा ग़ुलाम थी वेंदा आहिनि ऐं जेकी जेके ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि न इंसान जूं उहो ईअं अथव जीअं हिकिड़ो वाइल्ड हॉर्स जी थींदो आहे झंगली घोड़ो त उहे ख़्वाहिशनि खे पंहिंजनि खे जीअं हाणे लिमिट्स क्रॉस करण वारा या पंहिंजी ख़्वाहिशनि ते हलण वारा इहो हूंदो अथव जीअं की झंगली घोड़े ते केरु वेठो आहे हाणे झंगली घोड़ो ट्रेन थियलु कोन्हे उहो छा कंदो उहो वठी वेंदो काॾे न काॾे वठी वेंदो वञी करे काॾे उछलंदो त इहो अथव जॾहिं इंसानु पंहिंजे ख़्वाहिशनि जे कॾहिं लॻंदो आहे न पोइ वञी करे किथे वञी किरंदो आहे इंसानु सम्झंदो न आहे इंसानु सम्झंदो आहे त मां इंडिपेंडेंट आहियां मां आज़ादु आहियां पर सम्झंदो न आहे त आख़िर में किरंदो कुरैश मका ते जे लाइ नबी करीम सलाहु वसलम जन उन टाइम में आया हुननि जे पाण जो हुन मां ई आया पंहिंजे ख़ानदान मां ई आया अलाह सुभान व ताला जो कलाम जी वही उन्हनि ते नबी करीम सलाहु वसलम नाज़िल थी नबी करीम सलाहु वसलम जंहिंजी कैरेक्टर जी हुनखे ख़बर हुई नबी करीम सलाहु वसलम खे सादिक अमीन चवंदा हुया पर उन हूंदे बि हुननि खे जेको आहे न निशानी ॾिसी करे बि हुननि परवाह न कई हिकिड़े तरीक़े सां नबी करीम सलाहु वसलम खे तसली ॾिनी थी वञे त तव्हां हिननि माण्हुनि जी रवश खां परेशान न थियो आयत जे एंड में चए थो त उहे ईमान न आणींदा त हिन मां असांखे ख़बर पए थी त हुनजो एंड छा आहे قل هل من شركائكم من يبدا الخلق ثم يعيده پوچھو جتے اچو تو معنی تا پوچھو تہاں شریکن ما کوئی آہے جیکو من يبدا الخلق ثم يعيده جیکو خلق جو آغاز کندو آہے معنی خلق کے نئے سرے سا ٹھائندو آہے ثم يعيده پو ان کے موٹائے یعنی نئے خلق کے نئے سرے سا ٹھائے کرے वरी मारे वरी मोटाए वरी जीआरे हाणे हुनखे ॿुधायो थो वञे त हिन बि तव्हां हुनखां पुछो त हे जो आहिनि जेके सफ़ा बुतनि में फाथा पिया आहिनि हिन जो साहु बुतनि में आहे उनजी इबादत करनि था त इन्हनि बुतनि कुझु ठाहियो आहे हिकिड़ो आहे त चइबो आहे न त अकल खे झंझोड़ियो थो वञे सोचण जे लाइ साम्हूं वारे खे जीअं चइबो आहे लाजवाब करणु त तव्हां जंहिंजी इबादत कयो था हिननि भला कंहिंजो ख़लक जो आगाज़ कयो अथऊं पर हुनखे वरी मोटायो अथऊं त कंहिं बि शइ खे बग़ैर मादे जे कंहिं शइ खे पैदा करे सघनि था पैदा करण खां पोइ छा उनखे फना करे सघनि था पोइ उनखे वरी ॿीहर उनखे शकिलो सूरत ॾेई करे पैदा करे सघनि था जेकॾहिं सम्झनि था त बुतनि में एॾी ताक़त आहे जो असांजी दुआयूं ॿुधनि था जेकॾहिं उन बुतनि जी ॻाल्हि थी कई वञे सुभान अल्लाह हिकिड़े हंधि त मां ॾिठो त तस्वीर हुई नॉन मुस्लिम्स जी हुई त पंहिंजे बुतनि खे खणी करे उहे पाणी में को उॾी विया हुया उन्हनि खे खणनि वकुलनि ते रखनि पिया। त हेठो लिखियलु हुयो त उहे बुत जेके पाण खे नथा बचाए सघनि उहे ॿियनि खे छा बचाईंदा। ॾिस था उन ते बुतनि जी जेके इबादत कंदा आहिनि त उन खे ॾाढा तड़बड़ बि कराईंदा आहिनि, हर शइ कंदा आहिनि। उन हिकिड़ो मजावर बि वेठो हूंदो आहे जेको सॼो हर शइ जी निगरानी कंदो आहे। ऐं चयो वेंदो आहे न त इन्हनि बुतनि ते जेकॾहिं का मखी ऐं जेको ॾींदा आहिनि खाधो रखंदा आहिनि बुतनि जे अॻितो, त जेकॾहिं मखी उन खाधे खे खणी वञे त बुतनि में एतिरी ताक़त न आहे त इवन उन मखे खां उहो खाधो वापसि वठनि। कुल अलाह यब्दअ अल-ख़ल्क़ थुम्मा युईदु, चओ त अलाह ई आहे जेको नए सिरे सां ख़ल्क़ खे ठाहे थो वरी मोटाए जीआरींदो। फ़अन्ना तुफ़कून, पोइ काॾे फेराए वेंदा आहियो। रब ई आहे जेको इब्तिदा कंदो आहे ख़ल्क़ जी, वरी जीआरण वारो बि उहो ई रब आहे, त काॾे फेराए वेंदा आहियो। इफ़्क़ चइबो आहे कूड़ खे, कंहिं शइ खे उन जी असल खां जे रुख खां फेरणु, कंहिंखे पंहिंजी राय खां फेरणु। त असल त इहा शइ आहे ई कोन, असल हिननि जा शरीक कुझु नथा करे सघनि। असल त इहो आहे त रब आहे जेको जीआरे बि थो, उन खां पोइ मौत बि थो ॾिए, वरी उन खां पोइ उहो ई जीआरंदो। त हक़ीक़त इहा आहे, हे हक़ीक़त जे ख़िलाफ़ था हलनि। जॾहिं हर शइ जो ख़ालिक ऐं मालिक रब आहे, हर शइ मिल्कियत उन जी आहे, उहो रब उन रब जी कीअं थो थी सघे जो हर शइ उन जी आहे, मिल्कियत उन जी आहे, हर लाइ उहो थो, हर शइ करे थो, त उन इबाद में को शरीक थो थी सघे। रब जो हक़ आहे त रब जा असां अतात गुज़ार थियूं, असांजी ज़िंदगी ते रब जो हक़ आहे। तव्हां का शइ दुकान तां वठी ईंदा आहियो, पैसा भरे करे वठी ईंदा आहियो, पोइ घर जॾहिं उहो सामान खणी ईंदा आहियो त चवंदा आहियो छा त हे मुंहिंजी त शइ आहे पर हिननि फलाणा फलाणा जो बि हक़ु आहे। कॾहिं बि न थींदो आहे न तव्हां पैसा भरींदा चवंदो न मुंहिंजी शइ आहे, घरु वठंदा चवंदो मुंहिंजो घरु आहे। इहो न हूंदो आहे त चवंदा पाड़े वारा अची करे हिन में रहनि छो त उन्हनि जो बि हक़ु आहे। चवंदा न त मां मुंहिंजी आहे, मुंहिंजी मिल्कियत आहे। जिन असां सही कायात रब जी मिल्कियत आहे त पोइ केरु बि हक़दार थी सघे थो, को बि नथो थी सघे। पंहिंजनि शयुनि ते दुनिया शयुनि ते असां सम्झूं था न त हे मुंहिंजो आहे, हे मुंहिंजो माल आहे, हे मुंहिंजी मिल्कियत आहे, हे मुंहिंजो घरु आहे, हे मुंहिंजी गाॾी आहे, हे मुंहिंजो हे आहे, कॾहिं उन में असां कंदा आहियूं त ॿिया बि शरीक थियनि। कीअं त असां सम्झी सघूं त उहो मालिक जंहिंजे हथ में हर शइ आहे, हर शइ जो कंट्रोल आहे, हर शइ ते क़ादिर आहे, उहो चाहींदो त उन सां गॾु ॿिए कंहिंखे बि शरीक करे उन इबादत कई वञे। असां पंहिंजे चौधारी ॾिसूं, हर शइ रब जे हुकुम सां हले थी। चौधारी काइनात में ॾिसूं, हर शइ हिकिड़ी हारमोनी सां हले थी, हर शइ रब जे हुकुम सां हले थी। इहो न आहे जो सिजु अॼु निकितो सुभाणे चए त मां अॼु न निकिरंदुमि, अॼु मां थकिजी पियो आहियां, कॾहिं नथो थी सघे। सालनि खां हले थो ईअं, हर शइ हले थी, ज़मीन हले थी, रब जे हुकुम सां हर शइ हले थी न। त फ्री ॻाल्हि अचे थी त असांजी ज़िंदगी में केतिरो रब जो हुकुम हले थो। जॾहिं मां ख़बर आहे त मूं ते क़ादिर मुंहिंजो रब आहे, जॾहिं मां ख़बर आहे त मूंखे ठाहिण वारो मुंहिंजो रब आहे, जॾहिं मूंखे ख़बर आहे त हर शइ मुंहिंजी ज़िंदगी जी उन जो कंट्रोल आहे, उन ते उहो मुंहिंजो मालिक आहे, मुंहिंजो रब आहे। उन खां पोइ इहो सम्झी करे उन खां माण्हू चए त ॿियो केरु बि आहे जेको करे थो, ॿियो केरु बि करे थो। जॾहिं माण्हू वञे थो कंहिं दरबारनि ते वञे थो, इन्हनि ते वञे थो, सम्झनि था त इहे बि ॿुधनि था, रब त ॿुधे थो, हे बि ॿुधनि था, रब त औलादु ॾिए थो, हे बि औलादु ॾियनि था, रब त रिज़िक ॾिए थो, हे बि रिज़िक ॾियनि था। कीअं थो इंसानु सोचे सघे, हिकिड़ो इंसानु जेकॾहिं थोरो अक़ल खां कमु वठे न, भई कॉमन सेंस यूज़ करे, त थी नथो सघे। इंसान खे उते ई जवाबु मिली थो वञे। असां इहो सोचूं न, रब कीअं शिरक खे क़बूलु कंदो, कीअं? हाणे दुनिया अक्सर मिसाल ॾींदी आहे, रब जो मिसाल त कंहिंसां कंपेयर नथो करे सघिजे। हिकिड़ो तव्हांजी सम्झ लाइ दुनिया जी कुझु मिसाल तव्हांखे ॾींदी आहे। हिकिड़ो असां त रब जा बंदा आहियूं, रब जा ग़ुलाम आहियूं, रब असांखे ठाहियो आहे। हिकिड़ो दुनिया जी मिसाल ॾेई करे ॿुधायव, या हिकिड़ो त घर जो एग्ज़ाम्पल ॾिनो माव, या को सामान तव्हां दुकान तां वठी था अचो, या को मुड़ुसु आहे, उहो ज़ाल मुड़ुस खे चई थी तूं बि मुड़ुसु आहे, पर ॿिया बि मुंहिंजा मुड़ुस आहिनि। सोचो त मुड़ुसु छा सम्झंदो, तव्हां हिन मां अंदाज़ो लॻाए सघो था, जेकॾहिं का औरत मुड़ुस खे ईअं चवे थी। हा, तुंहिंजो बि घर जो संभाल कंदमि, पर हुन जी बि घर जी संभाल कंदमि, छो त हुन जी मां ज़ाल आहे। मुड़ुसु छा सोचो, छड़ो माण्हू इमेजिन नथो करे सघे। जॾहिं असां हिकिड़ी अदना मखलूक थी करे असांजी इज़त एॾी आहे, असां क़बूल करण जे सोचंदा बि से बि न, को मर्द जी इमेज ई बि न करे सघंदो। त उन ज़ाल कॾहिं हुनखे ईअं चई, पोइ असां रब जे लाइ ईअं सोचंदासीं त ठीकु आहे, रब असां रब जी इबादत कयूं था, पोइ असां रब सां गॾु ॿिए खे शरीक कयोसीं त का ॻाल्हि कोन्हे। न माना थिंक अगेन, कुल हल मिन शुरकाइकुम, चओ या इन बि तव्हां खां पुछो, छा तव्हांजे शरीकनि मां मई यहदी इलल हक़, जेको रस्तो ॿुधाए हक़ जी तरफ़। त माना छा तव्हांजे शरीकनि मां कोई आहे जेको हक़ जी तरफ़ रहनुमाई कंदो हुजे। कुल अल्लाह यहदी इलल हक़, चओ त अल्लाह रस्तो ॾेखारंदो आहे सही, माना अल्लाह ई आहे जेको हक़ जी तौफ़ीक़ बख़्शंदो आहे। हाणे जॾहिं क़ुर करीम में इहो ॿुधायो आहे नबी करीम सलाहु वसलम खे, त नबी तव्हां हिदायत नथा ॾेई सघो, पोइ कीअं थो थी सघे जो नबी करीम सलाहु वसलम जन जे लाइ अलाह सुभान व ताला फरमाए त नबी तव्हां हिदायत नथा ॾेई सघो, त पोइ ॿिया कीअं था हिदायत ॾेई सघनि? हिदायत सिर्फ़ु रब जी ज़ात ॾींदो आहे। त हिते ॿुधायो थो वञे त उहो कंहिं अहिड़े शख़्स खे हुननि हिदायत रस्तो ॾेखारियो आहे जेको जंहिंजो रस्तो गुम थी वियो हुजे। अलाह सुभान व ताला जेको हक़ जी तरफ़ सिधे रस्ते तरफ़ हिदायत ईंदो आहे, अफ़मई यहदी इलल हक़, पोइ छा जेको रस्तो ॾेखारंदो आहे हक़ जी तरफ़, माना हिदायत ईंदो आहे हक़ जी तरफ़, अहक़ ऐं युतबा, वधीक हक़दारात पहिरीं कई वञे, त जेको हक़ जी तरफ़ रहमाई कंदो आहे त वधीक हक़दारात उन जी पहिरीं कई वञे। हिदायत केरु थो अता करे असांखे? रब करीम हिदायत अता फ़रमाईंदो आहे। रब करीम जो हक़ु आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन जी इबादत कई वञे। अमला यहदी इला ऐं यहदा, या जेको उहो राह नथो लहे पर इहो त उनखे राह ॾेखारी वञे। त छा जेको हाणे पहिरियों छा हुयो, त जेको हक़ जी तरफ़ रहनुमाई करे थो पैरवी करण जो वधीक मुस्तहिक आहे, या उहो जेको बग़ैर रहनुमाई जे ख़ुदि राह नथो लहे, माना हिकिड़ो आहे जेको उनखे पाण खे राह जी ख़बर कोन्हे, ॿिए खे छा राह ॾेखारंदो। हिते असांखे हिकिड़ो काइंड ऑफ ॿुधायो त उन्हनि खे थो वञे, पर हिकिड़ो क़ुर करीम सभिनी लाइ हिकिड़ो असांजी अक़ल खे झंझोड़ियो थो वञे, त होश कयो। हिदायत जो रस्तो अल्लाह ताला असांखे क़ुर में ॿुधायो आहे, असांखे हर तरह जी इंस्ट्रक्शन्स ॾिनियूं वयूं आहिनि, तव्हांखे इवन घरनि जा मामलात जो बि, त तव्हांखे कीअं हलणो आहे घरनि में बि, ॿाहिरि जा मामलात आहिनि, त हर शइ असांखे ॿुधाई वई आहे। उहो केरु आहे? उहो रब आहे जेको असांखे हिदायत ॾिए थो। हिकिड़ो असांखे ॿुधायो थो वञे त छा हिकिड़ो अंधो आहे, ॿोड़ो आहे, उन जी ताबेदारी ठीकु आहे या अतात उन जी, जेको सचो रस्तो ॾेखारण वारो मालिक आहे, जेको क़ादिरु आहे हर शइ ते। अंधो या ॿोड़ो इन तरीक़े सां त जंहिंखे सिधे रस्ते जी ख़बर कोन्हे। क़ुर करीम में आहे न त क़यामत ॾींहुं माण्हू जिन अलाह ताला आयतुनि जो इनकार कयो हूंदो, अलाह ताला उन्हनि खे अंधो करियो थारंदो। छाजे करे? जो दुनिया में उहो अखियूं बंदि करे वेठा हुया, बीनाई हुई। हिकिड़ी हूंदी आहे न फिज़िकल बीनाई हूंदी आहे, नज़र हूंदी आहे, माण्हू नज़र ईंदियूं आहिनि शयुनि, हिकिड़ी हूंदी आहे अंदरि जी बीनाई, उहो अंदरि ई बीनाई आहिनि, अंदरि जा जेको चइबो आहे न अंधा आहिनि, जॾहिं इंसान खे सिधो रस्तो नज़र नथो अचे, जे तव्हां ॿुधो आहे न अकल जा अंधा। इहो ईअं सम्झो तव्हांखे को डायरेक्शन पुछो था, हाणे ॿुधाइण वारे खे पाण खे रस्ते जी ख़बर नाहे, हू छा कंदो? तव्हांखे बि गुम करे छॾंदो न। तव्हां रस्तो उन खां पुछंदव न जेके रस्ते जी ख़बर हूंदी। फ़मा लकुम, सो तव्हांखे छा थियो आहे? कई फताह कुमून, कहिड़ो तव्हां फ़ैसिलो था कयो? त हिन त आयत में असांखे ॿुधायो आहे त छा तव्हांखे अहिड़े शख़्स खे हिदायत रस्तो ॾेखारे सघो था जेको पाण रस्ते खां गुम आहे। जिन मुशरिकनि खे हिकिड़ो काइंड ऑफ चयो थो वञे त तव्हां अलाह ताला खे छॾे जिन बुतनि जी इबादत कयो था, त छा था करे सघनि? इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे चयो हुयो त हिननि जी इबादत छो कंदा हो, छो त इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको पीउ हुयो उहो बुत ठाहींदो हो। हिकिड़ो हूंदो आहे न बुतनि जी इबादत करण वारो, हे सिर्फ़ु बुतनि जी इबादत न कंदो पर बुत ठाहींदो हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम पुछो पंहिंजे पीउ खां त हिन जी इबादत छो कंदा हो, जेके न ॿुधनि था, न ॾिसनि था, न को फ़ाइदो था ॾेई सघनि। पंहिंजी क़ौम खे फ़रमायो इब्राहिम अलैहिस्सलाम त तव्हां उन्हनि जी पूजा था कयो जंहिंखे ख़ुदि पंहिंजे हथनि सां ठाहियो था, हाणे जेकॾहिं बुतनि खे छॾे असां इहो उहो कयूं त जॾहिं माण्हू चवंदा आहिनि त वाहे अलाह ताला प्यारा बंदा आहिनि, हाणे उहे जॾहिं दुनिया मां हलिया था वञनि, फोत था थी वञनि, त उनखे गुसल बि ॿिया था ॾियनि, उन्हनि खे उन जनाज़े खे वठी करे उनखे दफ़नायो बि वञे थो, पोइ इंसानु कीअं थो चए त इहे ज़िंदा आहिनि असांजी ॿुधी सघनि था। ऐं इहा असांखे ख़बर आहे त दुआ बि इबादत आहे। जेकॾहिं माण्हू ॿिए कंहिंखां दुआ घुरे, हिकिड़ो हूंदो आहे न ज़िंदा खां दुआ घुरनि, तॾहिं मुंहिंजे लाइ दुआ कजो, उहो ठीकु आहे। दुनिया में जेको ज़िंदा आहे त उनखे चई सघे थो त मुंहिंजे लाइ दुआ कजांइ, पर जेकॾहिं इंसान हिन दुनिया मां हलियो थो वञे, जंहिंखे ॿियनि माण्हुनि गुसल ॾिनो, जिन जो ॿियनि जनाज़े निमाज़ पढ़ाई, उन्हनि खे दफ़नायो, हाणे उन खां पोइ माण्हू चए त हाणे इहे ज़िंदा वेठा आहिनि, हाणे मूंखे अलाह ताला खां घुरे ॾींदा, त दुआ बि इबादत आहे। दुआ सिर्फ़ु घुरणी आहे पंहिंजे रब खां, जॾहिं इहो यकीन आहे त ॾियण वारो मुंहिंजो रब आहे, मूंखे ॿियो केरु त ॾेई नथो सघे, हर शइ हुन कंट्रोल में आहे। हिकिड़ी ॿार जी सोच खां ॾिसो, ॿारु नंढिड़ो हूंदो आहे, का शइ खपंदी आहे काॾे वेंदो आहे, सिधो माउ ॾे वेंदो आहे, उन ख़बर आहे न माउ ई आहे जंहिंखे हर शइ हूंदी, इहा मूंखे ॾींदी। हिकिड़े ॿार जी हुन सां ज़हन ते सां ॿुधायां वेंदी तव्हांखे, उहो कॾहिं ॿियनि खां न घुरंदो आहे, ख़बर आहे, ॾिसो न कंहिं कंहिं ॿार हूंदा आहिनि पीउ खां बि न घुरंदा आहिनि, ख़बर आहे त माउ ॾींदी। जॾहिं हेतिरे ॿार खे ख़बर आहे त मूंखे ॾींदो केरु, असां अडल्ट थी करे वॾा थी करे असांखे ख़बर नथी पई सघे त असांखे ॾियण वारो केरु आहे, असांखे रब खां अलावा केरु नथो ॾेई सघे, कंहिंमें ताक़त ई कोन्हे की ॾेई सघे, हिदायत बि केरु नथो ॾेई सघे, असां पंहिंजी हिदायत ते असां पाण इन कंट्रोल न आहियूं, असांजी हिदायत बि रब जे हथ में आहे, असां कंहिंखे हिदायत नथा ॾेई सघूं, या जेके आहिनि ॿियो केरु ॿिया केरु असांखे हिदायत नथा ॾेई सघनि, रब हिदायत ॾेई सघे थो। त जॾहिं असां दुआयूं घुरूं था न त असां इहो यकीन कयूं त ॾियण वारो रब ई आहे, घुरां मां पंहिंजे रब खां, त रब छड़ो ख़ालिक न आहे, रब हिदायत ॾियण वारो बि आहे, चइबो न हादी हादी बि आहे रब, रब जो रस्तो इख़्तियार करण ई इहो असल इबादत आहे। माण्हू रस्ते ते छो न ईंदो आहे, मिसाली तौर ते ॿुधायांव, किन माण्हुनि खे क़ुरान लाइ इनवाइट कयो वेंदो आहे, क़ुरान न ईंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि असांखे टाइम कोन्हे, कंहिंजी छा थिंकिंग हूंदी आहे त असां पढ़ंदासीं असांखे अमल करिणो पवंदो, तंहिं करे न पढ़ंदासीं न असांखे अमल करिणो पवंदो। माण्हू पंहिंजो जेका ज़िंदगी उन हलंदी रहंदी आहे उनखे चेंज न करे, चेंज कंहिंखे न वणंदी आहे, हर को चवंदो आहे जीअं हले थो, पर चेंज उहो करणु चवंदो आहे जेको चवंदो आहे त मूंखे तब्दीली खपे थी, मूंखे ज़रूरत आहे, चइबो न डेस्परेटली इन नीड आहियां मां, माना मूंखे तमामु सख़्तु ज़रूरत आहे। जेको माण्हू दुनिया में गुम लॻो पियो हूंदो आहे उहो न चाहींदो त का बि में चेंज अचे, उहो जंहिं रस्ते ते हलंदो आहे चवंदो आहे बसि इहो रस्तो सही आहे, मूंखे केरु तंग न करे। जॾहिं पैदा रब कयो आहे, अता हर शइ उहो थो करे, रस्तो उहो थो ॾेखारे, त फर्माबरदारी कंहिंजी करणी आहे। सुभान अल्लाह, ॾिसो न हिकु जानवर जो मिसाल ॾियांव तव्हांखे, कुतो ई ॾिसो, कुतो कहिड़ो पंहिंजे मालिक जो उहो हूंदो आहे, फर्मा बरदार हूंदो आहे, मालिक चवंदुसि वेह त वेहंदो आहे, मालिक चवंदुसि उथ उथंदो आहे, हालांकि उहो छॾो हुनखे खाराईंदो आहे, पर हुनखे ख़बर हूंदी आहे मुंहिंजो मालिक आहे, मालिक खां ढिजंदो बि आहे, जेको मालिक हुन खाराईंदो आहे खाई बि वेंदो आहे। कुते खे वधीक सेंस आहे, कुतो बि पंहिंजे मालिक खे सुञाणे थो। अक्सर तव्हांखे इहो यादि कराईंदी आहियां, जो मुंहिंजे लाइ बि यादगीर आहे, त अलाह ताला खे असांजी ज़रूरत न आहे, हमेशह मां तव्हांखे इहो जुमिलो चवंदी आहियां, मे बी मां लास्ट क्लास में बि चयो हूंदुमि, छो त इहो असांखे पाण खे यादि कराइणो आहे, जेकॾहिं असां रब जे रस्ते ते हलूं था त को रब ते नऊं भला अहसान कोन्हे, असां पाण ते पाण अहसान था कयूं, रब खे असांजी ज़रूरत कोन्हे, इहो न आहे त रब खे असांजे सुजदे जी ज़रूरत आहे, रब खे असांजी फर्माबरदारी जी ज़रूरत आहे, रब खे असांजी ज़रूरत न आहे, पर असांखे ज़रूरत ई असांजे रब जी आहे, त जेकॾहिं रब जी फर्माबरदारी कयूं था पंहिंजे लाइ फ़ाइदो आहे, रब जी नाफ़रमानी कंदासीं पंहिंजे लाइ नुक़सानु आहे। अमा यत ॿियो अक्सर हुम इला वन्ना, ऐं पैरवी न कंदा आहिनि उन अक्सर मगर गुमान, यानी इन मां अक्सर सिर्फ़ु गुमान ई पोइ थो हलंदा आहिनि। इन वन ला योगनी मिनल हक़ शइ आहे, बेशक गुमान सच जी पूराई कुझु बि न कंदो आहे। छा मतिलबु? गुमान चइजे अटकल, बेशक हक़ ॻाल्हि जी सम्झण में अटकल थोरो बि कमु न ॾींदी आहे, हिदायत खे छॾे करे गुमान खे पकड़णु, गुमान ई पैरवी करणु, ॿुधो त वञे वहमो गुमान, वन खे चइबो आहे, उनखे चइबो आहे गुमान खे, त जेको गुमान आहे फज़ूल शइ आहे, हक़ जे साम्हूं ई बेकारा तव्हांखे हुन में को फ़ाइदो नथो थी सघे। त गुमान खे हक़ ई जॻह ते रखियो वञे त फ़ाइदो न ॾींदो। हिकिड़ो आहे ख़्यालु, हिकिड़ो आहे यकीन। ख़्यालु फ़ाइदो न ॾींदो आहे। ख़्यालु मतिलबु बुतनि जे मामले में जेकॾहिं आहे त हे हीअं कंदा, हे फ़ाइदो ॾींदा, हे हीअं कंदा, सम्झो था। त धन या गुमान हक़ जे मुक़ाबले में कुझु बि नाहे। ऐं ॿियो ईअं चवां त माण्हू चवंदा आहिनि कंहिंखे ॾिसी करे हुनखे फॉलो कनि दीन जे मामले में, जेको उहो दीन जो हिसो न हुजे। हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियांव, जो माण्हू चवंदा आहिनि जेकॾहिं तव्हांखे का हो ऐं ज़रूरत आहे त बीबीनि जूं कहाणियूं पढ़ायो, पोइ हुन खां पोइ कुझु विरायो या कुझु खाओ त पोइ तव्हांजी ज़रूरत पूरी थींदी। छा थो अचे? इहो हक़ु त न आहे न, गुमान थी वियो न। हिकिड़ो हूंदो आहे यकीन। रब जो किताबु यकीन ई आहे। जेकॾहिं ॿिए तरफ़ खां ॾिसूं त जेको पूरो माशिरो ॾिसूं था, उहे छा था करनि? असांजे माउ हीअं कंदी, असांजी ॾाॾी हीअं कंदी, तंहिं करे असां हुनखे फॉलो कंदासीं। जीअं चइबो न, अंधी तक़लीद। त हाणे जिन हो कयो असां उहो ई कंदासीं, पोइ उहो परवाह न आहे त उन्हनि सही कयो ग़लति कयो, उहो चेक न कंदासीं असां। पर बसि हुननि जेको फॉलो कयो, असांजे ख़ानदान में ईअं थींदो आहे, असांजी माउ हीअं कंदी, असांजी ॾाॾी हीअं कंदी, असांजी फैमिली में ईअं थींदो आहे, तंहिं करे असां बि ईअं ई कंदासीं। ऐं कॾहिं बि असां पंहिंजे नऊज़ बिला पंहिंजे रब खे नथा ट्रिक नथा करे सघूं। रब खे नियतनि जी ख़बर आहे। जेकॾहिं को साम्हूं वारो चए थो त मां हिन जे करे कयो, मुंहिंजी नियत ईअं कोन्हे, पर रब खां असांजी नियत लिकी नथी सघे। दीन जो जेको मामिलो हूंदो आहे, इल्म जी बुनियाद ते हूंदो आहे। इहो न हूंदो आहे त हुन कयो आहे त मां बि कयां। इहो हूंदो आहे त सही छा आहे। असांखे ख़बर आहे त क़ुरान करीम हक़ु आहे, सचो आहे। असांखे ख़बर आहे त हदीस नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जी हक़ु ऐं सचो आहे। ऐं जीअं चयोमांव त असांजा हो कंदा ॾाॾी माउ ॾाॾी असां ईअं कंदी, तंहिं करे असां ईअं कयूं था, छा थो थिए? तकलीफ़ थी वञे, फॉलो करण थो थी वञे। जेकॾहिं केरु तव्हां खां पुछे थो त तव्हां क़ुरान करीम सिखो छो था, पढ़ो छो था, त जेकॾहिं को चवे थो त मूंखे ख़बर पए त अलाह सुभान व ताला क़ुरान करीम में छा फ़रमायो, मुंहिंजी ज़िंदगी मूंखे चेंज करणी आहे, मूंखे ख़बर ई न आहे शयुनि जी। या को ॿियो चवे थो त मुंहिंजी दोस्त बि करे थी, तंहिं करे चयमि हीअ करे थी त मां बि कयां थी। त छा थियो? इहो फॉलो करणु थियो न। ऐं मां तव्हांखे ॿुधायो आहे त असांजी नियतूं असांजे रब खां नथियूं लिकी सघनि। असां चाहियूं था त असांखे हिदायत मिले, त उन लाइ छा आहे, असांखे महिनत करणी आहे। मां हुजां या तव्हां हुजो, असां सभई असांखे महिनत करणी आहे, उन रस्ते ते कोशिशि करणी आहे। सिर्फ़ु लिप सर्विस न हुजे, अॼु दुआ कयो अलाह ताला हिदायत ॾिए, बसि असां बि पढ़ूं। रब ॾिसंदो आहे त हिन जी कोशिशि केतिरी आहे। रब पोइ तौफ़ीक़ बि ॾींदो आहे। पर जेकॾहिं इंसानु पाण वेठो आहे, उहो पंहिंजी ख़्वाहिशनि जे कॾहिं सॼो ॾींहुं पाण खे गुम करे वेठो आहे, पर उन खां पोइ चए थो या चवे थी त दी बसि दुआ कयो त क़ुरान अचूं, क़ुरान सिखूं। कोशिशि त नाहे न, इहा लिप सर्विस थी वई न। ॿियनि जे लाइ त असांजे लाइ दुआ कयो, पर पाण सां असां कोशिशि न कंदासीं, असां पाण खे चेंज न कंदासीं। रब कोशिशि खे बंदे खे ॾिसंदो आहे, रब ॾिसंदो आहे त उनमें शौक़ु केतिरो आहे। जीअं मां ॿियनि खे ॿुधाईंदी आहियां न, ॿियनि अदियुनि खे, त जॾहिं असां क़ुरान करीम सिखूं था त इहो बि अल्लाह ताला जी वॾी नेमत आहे, जो अल्लाह ताला असांखे हिन तरफ़ पंहिंजे कलाम ॾे आंदो आहे। छो त रब ॾिसंदो आहे त कंहिंजी दिलि में केतिरो चाह आहे रब जे कलाम लाइ। रब हिदायत तॾहिं ॾींदो आहे, हिदायत तौफ़ीक़ तॾहिं ॾींदो आहे, जॾहिं रब ॾिसंदो आहे त हिन खे शौक़ु आहे, हिन में चाह आहे, हिन जी कोशिशि आहे। सिर्फ़ु शौक़ु बि न हुजे त अॼु मूंखे ॾाढो शौक़ु आहे मां क़ुरान सिखां, पर महिनत मां न कंदमि। इंसान उन जे लाइ महिनत बि खपे थी। तव्हांखे अक्सर इहो मिसाल ईंदी आहे त दुनिया जे मामले में कॾहिं बि कंहिं न चवंदो आहे त वेही करे कमाई कयूं। हा, मुंहिंजी दिलि चए थी वॾो घरु वठणु, पर छा कयां, जॉब नथी कयां, जॉब नथो कयां, पर वॾो घरु वठंदुमि। साम्हूं वारे जो जवाबु ई तव्हांखे ख़बर छा हूंदो, त महिनत कंदे त घरु वठंदे न, बाक़ी घर वेठे किथां पैसा माण्हू तोखे घर में अची करे ॾेई वेंदा। असां कीअं था सम्झूं त अलाह ताला असां उमेदां वॾियूं असांजे पंहिंजे रब मां, असांजो गुमान बहितरीन गुमान आहे पंहिंजे रब ॾे। पर असां इहो बि सोचूं न त असांजे रब असांजी कोशिशि खे बि ॾिसंदो, त असांजी कोशिशि केतिरी आहे, असां में तड़प केतिरी आहे, हिदायत लाइ तड़प केतिरी आहे, हिदायत जो शौक़ु केतिरो आहे, हिदायत लाइ महिनत ऐं कोशिशि केतिरी आहे। कॾहिं छॾो तस्वीर ते वेठो, अलाह ताला हिदायत ॾे, हिदायत ॾे, हिदायत ॾे। हाणे छा ॿुधायां मां तव्हांखे, त गुमान, वन गुमान, तव्हां कॾहिं कंहिंजी खाधो खाधो हुजे, कंहिं ॾाढी सुठी डिज़र्ट ठाही हुजे ऐं तव्हांखे ॾाढी वणी हुजे ऐं तव्हांखे रेसिपी ख़बर न हुजे, पर तव्हां घर वेही करे हिकिड़े अंदाज़े सां तव्हां ठाहिणु शुरू कयो तव्हां और साॻी शइ ठाहींदो। मिसाल कंहिं केक ठाहियो आहे, ॾाढो सुठो केक ठाहियो आहे, तव्हांखे हुन केक ॾाढो वणियो आहे, तव्हांखे ख़बर न आहे रेसिपी जी त छा छा पियल आहे, घर वञी करे पंहिंजे अंदाज़े सां उनखे पचाइणु शुरू कयो, ठाहिणु शुरू कयो, तव्हां सम्झो था त साॻियो केक तव्हां ठाहे सघंदव, छो त तव्हां हुन अंदाज़ो हुयो न। त दीन में दीन त टोटली डिफरेंट शइ थी वञे, जॾहिं असां दुनिया जे मामले में असां अंदाज़े सां का शइ नथी हले त दीन में त पाण खे इंसानु पाण नुक़सान में थो विझे न, जॾहिं गुमान ते हले थो। इन अलाह अलीमुम बिमा यफ़अलून, बेशक अल्ला ताला ॼाणे थो जेको करनि था। हाणे हिकिड़ो हूंदो आहे यामलून, हिकिड़ो हूंदो आहे यफ़अलून। यामलून आइन मीम लाम सां अमल सां, यफ़अलून फा आइन लाम फेल सां। यामलून हूंदो आहे जेको को सोची करे को कमु करे थो, यफ़अलून हूंदो आहे बग़ैर सोचे सम्झे कमु करणु, जीअं चइबो आहे माइंडलेस एक्शन। जॾहिं असांखे ख़बर आहे त दुनिया में गुमान ते का शइ कोन हलंदी आहे, जॉब इंटरव्यू तव्हां ईंदव त इहे हमेशह मेक श्योर कंदा आहियो त कहिड़ी जॻह आहे, कहिड़ी कंपनी आहे, कहिड़ी जॉब आहे, छा हूंदो छा न हूंदो, तव्हां इंटरव्यू ते वेंदा आहियो। कॾहिं ईअं न वेंदा आहियो त ठीकु आहे कहिड़ी बि जॉब हुजे परवाह कोन्हे, गुमान ते न वेंदा आहियो, हमेशह मेक श्योर करे वेंदा आहियो। जॾहिं दुनिया मामलात में असां गुमान ते वञूं था त असांखे ख़बर आहे त असांखे फ़ाइदो न थींदो, त दीन जे मामले में असां कीअं था गुमान करे सघूं, असांखे हुन में नुक़सान ई मिलंदो। दुनिया नुक़सान त दुनिया नुक़सानु आहे, इंसानु दुनिया मां हले थो वञे, नुक़सानु ख़तमु थो थी वञे, पर दीन में जॾहिं माण्हू गुमान ते हले थो भई आख़िरत जो नुक़सानु थो करे, आख़िरत जो नुक़सानु त हमेशह नुक़सानु आहे। वमा कान हाज़ल क़ुरान ऐं युफ़्तरा मिन दून अल्लाह, ऐं नाहे इहो क़ुरान त उहो घड़ियो वञे अल्लाह ताला खां बग़ैर, ऐं हे क़ुरान अहिड़ो नाहे त अल्लाह खां सवाइ उनखे कोई पंहिंजी तरफ़ खां ठाहे आणे या घड़ियो वञे अल्लाह ताला खां सवाइ त को पंहिंजी तरफ़ खां ठाहे आणे। वलाकिन तस्दीक अल्लज़ी बैन यदैही व तफ़सील अल किताब, पर इहा तस्दीक आहे या तस्दीक कंदो आहे अॻिले कलाम जी ऐं किताबी तफ़सील। ला रैब फ़ीह मिन रब्बिल आलमीन, कोई शक न आहे इन में आलिमनि जे रब जी तरफ़ खां। त हिन आयत में आहे त जेको हिन क़ुरान करीम जे बारे में त इहो क़ुरान उहो नाहे, अहिड़ी शइ नाहे त हुनखे कोई ठाहे अलाह ताला खां सवाइ, पर इहो इहा तस्दीक आहे उन्हनि पेशिंगोयुनि जी जेके हिन खां पहिरियों मौजूदु हुयूं ऐं किताबी तफ़सील आहे। हाणे हिन कलाम खे मोकिलण वारो केरु आहे? रब करीम आहे। रब करीम फ़रमाए थो त हे का मन घड़त शइ कोन्हे त कंहिं ठाहे छॾी आहे। रब कलाम आहे क़ुरान करीम, हे उहो कलाम आहे अल्लाह ताला जो जंहिंजो को बदल या को मुक़ाबिलो नथो करे सघे। हिन में उहे ॻाल्हियूं आहिनि जेके वही जे थ्रू नबी करीम सलाहु वसलम जिन खे अल्लाह ताला जी तरफ़ खां बयानु फ़रमायूं वयूं आहिनि, उनजी उन ॻाल्हियुनि जी तस्दीक कंदो आहे जेके पहिरियों अची चुकियूं आहिनि। अल्लाह ताला जेके ॻाल्हियूं लोहे महफ़ूज़ में लिखी रखियूं उन जी तफ़सील बयानु कंदो आहे, इन में थोरे बि शक जी गुंजाइश नाहे। ऐं हुन में अचे थो न त तस्दीक करे थो बैन यदैही, तस्दीक उनजी जेको उन खां पहिरियों, त बैन यदैही में हिकिड़ो तए त तस्दीक थो करे नबी करीम सलाहु वसलम जी ज़ात आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। नबी करीम सलाहु वसलम जंहिंजे वही थ्रू क़ुरान करीम नाज़िल थींदो त नबी करीम सलाहु वसलम जी ज़ात तव्हांजे साम्हूं आहे, जेके तव्हां सलाहु वसलम जन रसूल आहियो। ॿियो इहो आहे त पोइतनि किताबनि जी तस्दीक ऐं क़ुरान करीम में पेशिंगूं बि थियूं आहिनि, हुन जूं रोमन्स जी मग़लूब थियण जूं, या नबी करीम सलाहु वसलम जन जो हरम में दाख़िल थियणु, त उहे पेशिंगूं बि इन कलाम में आहिनि। ऐं पोइ तन कलाम जी तस्दीक बि करे थो हक़ थियणी दलील एतिरो कीअं दलील थो ॾिए थो कीअं थो ग़लति थी सघे। ऐं पोइ त किताब जेके हुया तौरात या इंजील, उहे अल्लाह ताला जी तरफ़ खां ई नाज़ुल थिया उहे किताब, पर उन्हनि में छा थियो उहे ख़तमु थी वञे, चइबो एक्सपायर थी वञनि, छो त उन्हनि में माण्हुनि पंहिंजी एडिशन शुरू करे ॾिनी ऐं उन्हनि जी अल्लाह ताला रिस्पॉन्सिबिलिटी न खई हुई त इहो इहे हमेशह जे लाइ रहंदा, اللہ تعالیٰ طرف کو رسپانسبلٹی نہ ہوئی، پر قرآن کریم کی اللہ تعالیٰ پان محفوظ فرمایا ہوا ہے، یہ کلام قیامت تائیں جلا ہے. اچھے تو ہے میں تفصیل الکتاب و تفصیل الکتاب الکتاب لوہے محفوظ میں رب بندن ہدایت لائے اصول ٹھایا آہنی حکم ٹھایا آہنی قرآن ان کی وضاحت تو کرے عقیدہ عبادت کے متعلق. رب کریم فرمائے تو لا ریب فی کو شک نہ ہن میں من رب العالمین. ہدایت چھاتی دی ڈپینڈ کرے رب کے کلام تے. ہاں جی پوئے تے آتے پڑھو سے نا تو ہو جے کہ رب کے چھڑی تا رہن تو چھاتا کرن پے گمان ہی پیروی کرن تا چھا تھیندو آ ای ہدایت نہ وٹھدو آ انسان پے گمان ہی کڈھ لگدو آ انسان کرے کندو رب کے کلام کے فالو کرے کندو جن انسان کی یقین آ مجھے رب کی طرف کھو آیا آ جن انسان کی یقین آ تے ماں کے پے رب دے واپس ونجنو آ ہے ہے رب جا حکم ہیں کہ بے کہیں جا حکم نہ ہے مجھے رب جا حکم ہیں وہ مالک آ جن سی کائنات کے ٹھایا آ ڈسو رب جو کلام وہ آ جو قرآن کریم ہاں بیا جے اگمے والا جے کتاب آیا آسمانی کتاب آیا وہ ختم تھی ویا چو تو جی چھو تو مان پانی ایڈیشن شروع کرے دینی ہوئی تو ان میں مان ایڈ کرن شروع کرے دینی رب جو کلام جی امپورٹنس ڈسو تو نازل تھو جن نبی تے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن کے رحمت للعالمین بھی چھو ویندو آ جن فرشتے نبی کریم جے فرشتے کے اللہ تعالیٰ ذمہ داری دینی تو وہی جی ذمہ داری تو کیرن جبرائیل علیہ السلام جے کہ فرشتن وڈے درجے تے جبرائیل علیہ السلام قرآن کریم نازل کیڑے ہن تے تھیو شب قدر جی رات تے کیڑے مہینے میں جے کو مہینے نے وڈو چے بہت اعزاز وارو مہینو آ رمضان میں ان زمانے میں شاعر ہوں جن کی شاعری کعبے میں لٹکائی ویندی ہوئی جن سورہ کوثر لتھی ہوئی نازل تھی ہوئی تو ان چب نا تو حد چھنڈے چھڑ گیو اپ کرن تو ان شاعر چھو تو ماں مقابلے ان مقابلہ تھی نہ تو سگے اور بیو تو جی اصا خبر آ تو اللہ تعالیٰ ذمہ داری کھئی آ رب کریم قرآن کریم کی حفاظت ذمہ داری کھئی آ قرآن کریم قیامت تائیں کے لائے بھی ہے تو یہ اصا یاد رکھوں چھو تو کدیں کدیں تاں پانی میسیجز میں ڈستا ہو کہ مانو کندا ہن ہے نو قرآن آیا ہوا تکڑ میں تاں بین کے فارورڈ کیو بین کے بدھایو تو جی ان کی بھی خبر پئے تو ہے نہ کرن یو نہ کھولن سبحان اللہ اساں کہیں چھتا کائن آف ایڈورٹائزمنٹ تا کہیں اساں یہ یقین ہوجن گرجے تو جن قرآن کریم کے کیر بدلائے نہ تھو سکے یہ ڈسو نا بین کلامن جو کو بھی نہ ہے تو کیر ان کے حافظ ہوجی قرآن کریم جا کیڈا لکھیں حافظ ہیں تو جدید اصا ویٹھا میسیج فارورڈ کروں تا تو ہے ڈسو ان ویب سائٹ تے ونو ہے قرآن پڑھو تو یہ چینج کیا تو ہی کیا تو اساں ایکڑی کائنڈ آف ان کی ایڈورٹائزمنٹ تا کیوں ہاں کئی مانو آہن جن کے قرآن سمجھل آ تھوڑو گھنو ان کی خبر آ تو یہ شے صحیح کونے پر ہر کئی کے تے علم کون تو اچے نا ہر کو تو ان شے نہ تو سمجھی سکے اساں جن کی خبر بھی نہ ہوں ان کے فارورڈ کر بدھا تو ہے اتو وی کھولے ڈسو ان کے اصا موکلدا ہوں جن اصا کئی مو ہوں اڑا جی اڑی شی فارورڈ کرا وہ تو گڈ انٹینشن آف کورس تو ہوں نیت صحیح ہوں تو بین کے خبر پوے ڈسو تو اصا یہ دل میں پکو ہوجن گرجے تو قرآن کریم کدیں چینج نہ تھی بہت اڑا میسیج فارورڈ کرے اصا بین جی ایڈورٹائزمنٹ تا کریں جن کی خبر نہ ہوں بھی ان کی خبر پہ ہاں تو میڈیا دور آکڑی مانو کی گال خبر پہ تھی تو بس ان کی خبر پہ تھی ہاں ایکڑی گال باہر نکری تھی تو ہزارن تائیں وہ گال پہنچی تھی وے تو اصل چھو ان شے کے ودھائیں جے ڈیزرو ہی نتھی کرن جے ڈیزرو ہی نتھی کرن ان اشتہار لگو وے تو اصل چھو ان کی فارورڈ کر چون تو کھولجو نا پر یہ شے اتو کن مان میں کیوریاسٹی ہوں مان کے کھولے ڈستا بین تو اصل اگتے ایڈورٹائزمنٹ تا کریں تو یہ بھی شے اتو ڈسو ان کے رب کے کلام جو قرآن کریم ان میں آسمانی کتاب کی تصدیق ہے ان کا کتاب کی تفصیل ہے تو ان میں رب کے کلام جو إنما يجي التفصيلة تفرشتني متعلق نبيني متعلق رسولني تفصيلة ذكرى تهي فرشتني جوتي الله تعالى حكومة صان فرشتا نبين لي وحي نازل كندائن قيامت جو حشر نشر جو حساب كتاب جو جنت جو دوزخ جو ذكرى اونا کاپو عبادت جي طريقن جو بيان ا اخلاق آداب سان متعلق حکمن جو ذکر آ اڑی طرح نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جی تمام سنتن جی اصل بھی قرآن مجید میں آ کچھ آن جے ڈیٹیل میں اساں کے تفصیلیں بدھایا ویا ہیں کہ ڈیٹیل میں نہ ہیں پر ان جو جے کے ان اصول ہیں قاعدہ ہیں وہ اساں کے قرآن مجید میں تفصیلیں بدھایا ویا ہیں اور یہ رب جو کلام جے کو آ یہ کو یہ نہ ہی عام کتابن وانگر کو سائنس جو کتاب نہ یا تاریخ جو یا فلسفے جو کتاب نہ ہی ہن کتاب کے اللہ تعالیٰ ہدایت لائے نازل فرمایا ان جی تشریح تعبیر کے لیے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن کی اللہ سبحانہ و تعالیٰ مبعوث فرمایا ہو تہاں ان جی آیت کی تعلیم ڈنی ہے ان تفسیر بیان فرمائی ہے قرآن کریم کی تفسیر تہاں صلی اللہ علیہ وسلم جن بیان فرمائی ہے قرآن مجید کے حکمن جو جی چب عملی نمونو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن اساں کی خبر ہے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن جو اخلاق قرآن ہو مانا وہ چبان ت اللہ تعالیٰ قرآن کریم تو موکلو پر ایکڑو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے ذریعے اساں ایکڑو ان کے ہارٹ آف فالو اٹ تو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی زندگی ہوئی تو کیر یہ نہ چوی تا قرآن کے تے عمل کرنا ڈاڑو ڈکھیو آ ہی ہے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن وہ یہ چبو آ تا عملی نمونو اللہ سبحانہ و تعالیٰ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن کے فرمایا اور ان سجن شین جو خلاصو اللہ تے اللہ تعالیٰ جی نبی نبین تے فرشتن تے کتابن تے تقدیر تے قیامت تے حشر جزا تے سزا تے ایمان آنا نیک عمل کرن برن عملن کا پرے رہنا جی تا انسان جی عاقبت چنگی تھے آخرت چنگی تھے قرآن کریم میں ہر وا ہے جے کا اساں جے فائدے جے لایا ہر شے اساں کے بدھائی وئی ہے تے کیڑی شے تاں جے فائدے جے لایا انہاں کی کہو کیڑی شے تاں نقصان لایا انہاں کو پان کے بچایو قرآن کریم حدیث کنیکٹڈ ان چھو تو قرآن کریم میں کچھ آیتوں ان کچھ حکم ان ان میں ڈیٹیل اصا کے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی حدیث میں ملے تھی کہ واقعات ان جکی ڈیٹیل اصا کے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی حدیث میں ملے تھی تو قرآن کریم حدیث بھائی کنیکٹڈ ان اللہ سبحانہ و تعالیٰ اساں کے ہدایت دے توفیق دے تے صحیح فہم سان نعتن کے سمجھو عمل کے ان کے اگتے پہنچائیں رب کریم اساں کے توفیق دے تو ان کلام کے رب کلام کے پانچ رہنما ٹھائیں اور ان مو رہنمائی وٹھوں ان مو ہدایت وٹھوں قرآن کریم کے اللہ تعالیٰ اساں لائے اساں ایند نسلن کے لائے امت مسلمان لائے قیامت کے ڈی قرآن کریم کے اسائی طرف شاعری رہن والوں کرے اسائی خلاف شاعری رہن والوں نہ کرے اللہ سبحانہ و تعالیٰ اصا کے ہدایت دے تین رب کے کلام کے ساتھ لگا رہوں جو اسائی طرف کا شاعری دے ان کے چھڑے نہ دوں جو اسائی خلاف شاعری دے اللہ تعالیٰ سبنی کے پہ امان میں رکھے آمین رب العالمین سبحان ربک رب العزت عما یصفون والسلام علی المرسلین والحمد للہ رب العالمین تلاوت بدو
قل من يرزقكم من السماء والأرض أم من يملك السمع والأبصار ومن يخرج الحي من الميت ويخرج الميت من الحي ومن يدبر الأمر فسيقولون الله فقل أفلا تتقون فذلكم الله ربكم الحق فماذا بعد الحق إلا الضلال فأنى تصرفون كذلك حقت كلمة ربك على الذين فسقوا أنهم لا يؤمنون هل من شركائكم من يبدأ الخلق ثم يعيده قل الله يبدأ الخلق ثم يعيده فأنى تؤفكون قل هل من شركائكم من يهدي الحق قل الله يهدي للحق أفمن يهدي إلى الحق أحق أن يتبع أمن لا يهدي إلا أن يهدى فما لكم كيف تحكمون وما يتبع أكثرهم إلا ظنا إن الظن لا يغني من الحق شيئا إن الله عليم بما يفعلون وما كان هذا القرآن أن يفترى من دون الله ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل الكتاب لا ريب فيه من رب العالمين.